ऐठे
अब काय झालं
रबाक माहेरला जायत नाही तुला ताकी दिसतोय
कारबरी
रोज
वैसा घालाय बघा घरामध्ये राहू
घरामध्ये राहून वैसा घाला तुला कुठल्या गोष्टीचं कमी आहे
कुठल्या गोष्टीचं कमी आहे काय वाटतंय का बोलायला रोज सकाळच्या पारी दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करायचं इरबळ मामाळ्यामध्ये काम करायचं घरामध्ये यायचं संध्याकाळची ही तुमची किरकिर कसं म्हणणं बघायचं लेकरं बाळाचं बघायचं का तुमचं बघायचं
काय माझंच बाग लेकरं बाळ जाऊन दे तिकडं माझं बघ फाकड्याचं
काय
दोन रुपये दे मला 10 रुपयाला अजून
2 रुपये काय लाज वाटते का जेवला
बोलायला बाजाराची बायको आहे नीट बोल
8 दिवस काम केलं कुणाच्या मड्यावर पैसे घालून आला एकच पिऊन लेकर बाळाचं काय आहे का नाही घरात
दारूवाल्याचा हप्ता द्यायला गेलो
दारूवाल्याचा हप्ता भागायला लेकरांचा हप्ता भागवायला कळलं नाही काय
बेबा गटुळ ठेव खाली खाली गटुळ ठेव माहेरला जायचं नाही
घेऊन निघाली
तुझ्या आई वडिलाकडे येऊन जीव मारेन तुझ्या आई वडिलाला सोडायचं नाही
माझ्या आई वडिलाच्या दारात नाक राहिलंय का नाक
नाक
कशाला एवढी ठेवलेली बोल
बार काठी काढून येतो तुझ्या आई वडिलाकडात बघतोस हा
रसिक जन हो अशी या पेताडांची तरा असतील बघा हुंड्याचं जर पैसे एखाद्या जावायला सासऱ्याने जर नाही दिलं मग दारू प्यायची आणि बायकोला मारायचं आणि त्याने आपल्या बायकोला सांगायचं जा माहेरी आणि हुंड्याचं पैसे घेऊन ये त्या लेकीनं रडत रडत आपल्या माहेरी जायचं आणि आई वडिलाला काय सांगायचं या गीतातून ऐका
पतिराज माझे खेळते मजिला पतिराज माझे खेळते मजिला त्या हुंड्या पायी सासरी नांदुकती आई सासरी नांदुकती आई सासरी नांदुकती आई माझा कपटी मनाचा सासरा माझा लोभी धनाचा दिरस माझा कपटी मनाचा सुगल्या कोरती ननंद भारी सुगल्या कोरती ननंद भारी नित्य शिव्या देई दिन रोज करती मी काम घडी बर नाही जीवाला आराम रात्रंदिन रोज करती मी काम घडी बर नाही जीवाला आराम कधी मुकानी गोड बोलना कधी मुकानी गोड बोलना ती सासू बाई मजला जाऊन म्हणते लॉचित अंगती आणाई सांगते माहेरी मजला जाऊन म्हणते लॉचित अंगती आणाई सांगते जीव मारण्याची धमकी देती जीव मारण्याची धमकी देती उपाय नसे काही माहेरी मजिला घेऊन जावे पत्र ही माझे जाणून घ्यावे माहेरी मजिला घेऊन जावे सोपान बंधूला सांगून आई सोपान बंधूला सांगून आई उपाय कर काही पतिराज माझे छळती मजिला पतिराज माझे छळती मजिला चाहूया पायी